प्रकटीकरण अध्याय 14। नंतर मी पाहिले तो पहा, कोकरा सियोन डोंगरावर उभा राहिलेला दृष्टीस पडला। त्याचबरोबर त्याचे नाम व त्याच्या पित्याचे नाम कपाळावर लिहिलेले असे 144,000 इसम होते आणि बहुत जलप्रवाहांच्या शब्दासारखी व मोठ्या गर्जनेच्या शब्दासारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली। आणि जी वाणी मी ऐकली ती जसे काय वीणाकरी आपल्या वीणा बाजवत आहेत अशी होती। ते राजासनासमोर आणि चार प्राणी व वडील यांसमोर जसे काय एक नवे गीत गात होते। ते गीत पृथ्वीवरून विकत घेतलेले 144,000 लोक यांशिवाय कोणाला शिकता येत नव्हते। स्त्री संघाने मलिन न झालेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत। जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याच्या मागे जाणारे ते हे आहेत। ते देवासाठी व कोकऱ्यासाठी प्रथम फळ असे मनुष्यातून विकत घेतलेले आहेत। त्यांच्या तोंडात असत्य आढळले नाही, ते निष्कलंक आहेत। नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला। त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणारे जन म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा व लोक यांसांगावया सार्वकालिक सुवार्ता होती। तो मोठ्याने म्हणाला,
देवाची भीती बाळगा व त्याचे गौरव करा, कारण त्याची न्याय निवाडा करावयाची घटिका आली आहे। ज्याने आकाश, पृथ्वी, समुद्र व पाण्याचे झरे उत्पन्न केले त्याला नमन करा।
त्या देवदूता मागून दुसरा देवदूत येऊन म्हणाला,
पडली मोठी बाबेल पडली, तिने आपल्या जारकर्मांचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रांना पाजिला।
त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला,
जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करीतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खूण करून घेतो तोही देवाच्या क्रोधाच्या पाल्यात नीरा घातलेला त्याचा कोपरूपी द्राक्षारस पी आणि पवित्र देवदूतांसमक्ष व कोकऱ्यासमक्ष त्याला अग्नि व गंधक यापासून पीडा होईल। त्यांच्या पीडेचा धूर युगानुयुग वर येतो आणि जे श्वापदाला व त्यांच्या मूर्तीला नमन करतात त्यास आणि जो कोणी त्याच्या नामाची खूण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही।
देवाच्या आज्ञा पाळणारे व येशूवरील विश्वास धरून राहणारे पवित्र जन यांचा धीर यावरून दिसून येतो।
तेव्हा स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली, ती म्हणाली,
लिही, प्रभू मध्ये मरणारे आतापासून धन्य आहेत।
आत्मा म्हणतो,
खरेच आपल्या कष्टांपासून सुटून त्यास विसावा मिळेल, त्यांची कृत्ये त्यास बरोबर जातात।
नंतर मी पाहिले तो पांढरा मेघ व त्या मेघावर बसलेला मनुष्याच्या पुत्रासारखा एक जण दृष्टीस पडला। त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट व त्याच्या हाती तीक्ष्ण धारेचा विळा होता। तेव्हा दुसरा एक देवदूत मंदिरातून निघून मेघावर बसलेल्या पुरुषास उच्च वाणीने म्हणाला,
तू आपला विळा चालवून कापणी कर, कारण कापणीची वेळ आली आहे, पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे।
तेव्हा मेघावर बसलेल्या पुरुषाने आपला विळा पृथ्वीवर चालविला आणि पृथ्वीची कापणी झाली। मग दुसरा एक देवदूत स्वर्गातील मंदिरातून निघाला। त्याच्या जवळ ही तीक्ष्ण धारेचा विळा होता। ज्याला अग्नीवर अधिकार आहे असा दुसरा एक देवदूत वेदी जवळून बाहेर निघाला। त्याने ज्याच्या जवळ तीक्ष्ण धारेचा विळा होता त्याला उच्च वाणीने म्हटले,
तू आपला तीक्ष्ण धारेचा विळा चालवून पृथ्वीच्या द्राक्षीचे घड तोडून घे, तिची द्राक्षे परिपक्व झाली आहेत।
तेव्हा त्या देवदूताने आपला विळा पृथ्वीवर चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षींचे घड तोडून देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्ष कुंडात टाकले. ते द्राक्ष कुंड नगराबाहेर तुडवले गेले. त्यातून रक्त वाहिले. त्याचा प्रवाह घोड्याच्या लगामांस पोहोचे इतका असून तो 100 कोस पर्यंत वाहत गेला.